मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंदमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं अम्बत्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीम् नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैस्साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदु सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनम् समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नौ नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुपातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः संतानान वचनानुभूति पथिक साक्षी स्वयं कापड़ी गार्हस्ते किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोहं योगरतं कृतार्थचरितं वंदे यतिं माधवं स्वामी माधवनाथ वल्लभमतो वैराग्यरत्नाकरं प्रेमा भक्त सुशांत दांत सुहृदं उत्तुंगधिं वत्सलं सोहं बोध शुचित्व पूर्ण सततं तूर्यत्वमासाधितं वंदे त्वां मकरंदनाथ यतिनं रक्षस्व दीनांकितं। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
अनेक चित्त विभ्रांता मोह जाल समावृताः प्रसत्ता काम भोगेषु पतंती नरकेषु च 13, 14, 15, 16 असे 3-4 श्लोक आपण एकत्र वाचले। त्याच्यातला हा शेवटचा श्लोक आहे। त्याचं चित्त अनेक संकल्पांनी भरून गेलेलं आणि भ्रांतीला पावलेलं असं असतं। याचं कारण अतिशय अनैसर्गिक जीवन जगल्यामुळं, कामाचं जीवन जगल्यामुळं, तसंच वैराचं जीवन जगल्यामुळं, श्रेष्ठतेचा गंड बाळगल्यामुळं आणि आपण अभिजन आहोत, माझ्यासारखा दुसरा कोणीही नाही, मीच यज्ञ करीन, मीच दान देईन, अशा प्रकारचे व्यर्थ संकल्प केल्यामुळं, प्रत्यक्षात या गोष्टी काहीही न करता मी नुसता करेन असं म्हटल्यामुळं त्याचं चित्त विमोहित होऊन जातं। त्या चित्ताला एक प्रकारचा भ्रम होऊन जातो आणि त्यामुळं त्याला अनेक चित्त दशा प्राप्त होते। चित्ताची एकत्वाची स्थिती तो गमावून बसतो। भगवंतांनी निश्चयात्मक बुद्धी ती एकच असते असं सांगितलेलं आहे। निश्चयात्मिका बुद्धी व्यवसायात्मिका बुद्धी ही एकेह कुरु नंदन, बहुशाखा ही अनंताश्च बुद्धयोहो अव्यवसायिनाम। निश्चयी बुद्धी ही एकच असते आणि ज्याच्या बुद्धीमध्ये अनिश्चय असतो त्याच्या बुद्धीला फाटे खूप फुटतात, तो धड काहीच करत नाही। याच्या चित्ताची दशा देखील तशीच झालेली असते। चित्ताचा भेदच झालेला असतो। चित्ताची शकल झालेली असतात। माइंड इज शॅटर टू पीसेस। तुकडे तुकडे जसे व्हावेत एखाद्या वस्तूचे तसं त्याचं मन विभागून गेलेलं असतं आणि अशा विभागून गेलेल्या चित्तामध्ये अनेक स्फुट किंवा अस्फुट असे संकल्प वस्ती करून असतात। धनाच्या संबंधी, मानाच्या संबंधी, कामाच्या संबंधी, भोगाच्या संबंधी, श्रेष्ठतेच्या कल्पनेच्या संबंधी, एक प्रकारचं अविवेकाचं आच्छादन, मोहजाल समावृता, हा मोहजाल जणू चित्तावर पसरलेलं असतं. या मोहाचं स्वरूप सर्वसाधारण जो मोह असतो तो मोह जे आपले आहेत त्यांच्या संबंधीचा मोह, आपल्या कुळासंबंधीचा मोह. अर्जुनाची जी कारणं होती युद्धापासून परावृत्त होण्याची, तर ती मोहामुळे होती. तो मोहित झालेला होता. स्वजनांना पाहून मोहित होणं, कर्तव्य आणि अकर्तव्य याच्या निर्णयाबद्दल मोह निर्माण होणं, आत्म्याच्या स्वरूपाबद्दल मोह निर्माण होणं, जिजेविषयी विषय मोह निर्माण होणं, स्वतःची आणि जे स्वतःचे आहेत त्यांची, अशा प्रकारे अनेक चित्त काय बर अजून जवळ हवा. आता ठीक आहे. हा मोह म्हणजे मूर्तिमंत अविवेकच असतो. शास्त्रामध्ये विवेक याचा अर्थ आत्मानात्मविवेक. चाचूचे नि सांडसे, पय पाणी खांडी जे जेवी राजहंसे. राजहंस जसा आपल्या चोचीनी पय आणि पाणी हे एकमेकांपासून वेगळं करतो, तसं अविद्या आणि विद्या हे वर्तन करत असताना समजणं, त्याच्याबद्दल मोह निर्माण न होणं, हे खरं म्हणजे मानवी जीवनाच्या स्थिर बुद्धी करता असणारं उद्दिष्ट आहे. भगवद्गीतेचं एवढंच प्रयोजन आहे. भगवद्गीतेचं प्रयोजन तुम्ही धार्मिक व्हावं असं नाहीये. तुम्ही यज्ञ याग करावेत असं भगवद्गीतेचं प्रयोजन नाही. तुम्ही कर्म करावीत आणि कर्मामध्येच राहावं असं भगवद्गीतेचं प्रयोजन आहे असं सांगितलं जातं. ते पर्यायानी खरं आहे, थेट खरं नाही. ज्ञान हेच प्राप्तव्य आहे, पण ते ज्ञान प्राप्त होण्याच्या दरम्यान तुम्हाला कर्मामधून जायला लागतं. कर्मामध्ये जेव्हा बुद्धी स्थिर राहते, न डगमगणारी होते, असं असल्यामुळे कर्माचं प्रकरण मध्ये आलेलं आहे. कर्मानी या ज्ञानाची पूर्वतयारी होते, म्हणून कर्म आहेत. ज्ञान हे जीवनाचं चरम लक्ष असं आहे. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं कर्तव्य कर्मातूनच मार्ग जात असला तरी तेवढंच भगवद्गीतेचं उद्दिष्ट नाही, निरूपणाचं उद्दिष्ट तेवढंच नाही. एका विशिष्ट परिस्थितीत लोकमान्यांनी ते सांगितलं हे खरं आहे, आणि कर्माशिवाय कोणी राहू शकत नाही हेही तितकंच खरं आहे, आणि स्थिर बुद्धी देखील कर्म केल्याखेरीज होत नाही हे खरं आहे, पण स्थिर बुद्धी हे उद्दिष्ट आहे. चित्ताला पडलेला जो मोह आहे त्यामुळे बुद्धीचं भ्रमित होणं आहे, त्यामुळे कर्तव्य आणि अकर्तव्य या निर्णयापासून च्युती आहे, आणि त्यामुळे दुःखामध्ये सापडणं आहे. कार्पण्य दोषोपहत स्वभाव हा अतिशय गलितगात्र होऊन जाणं आहे. या सर्वांपासून जर वाचायचं असेल तर जो मार्ग सांगितलाय त्याच्यात कर्म हा महत्वाचाच मार्ग आहे, अंतिम उद्दिष्ट नाही. कर्म हे उद्दिष्ट नाही, तर जो कर्माचा कर्ता आहे तो कर्ता भावातून मुक्त होणं हे मात्र भगवद्गीतेचं उद्दिष्ट आहे. ते कर्म तुम्ही किती करता, जनक राजासारखं प्रचंड कर्म, राज्य शकट चालवण्यासारखं एवढं मोठं कर्म केलं तरी देखील अकर्ताच राहायला लागतं. आणि शुकाचार्यांसारखं अगदी छोटं कर्म जरी असेल तरी त्या कर्मामध्ये करता हा अकर्ता आणि निस्संगच असावा लागतो. तो कर्मापासून, त्याच्या देहापासून म्हणजे देहबुद्धीपासून वेगळा आणि आत्म्याशी जोडलेला, आत्मसंलग्न असा हा जो असुरी प्रवृत्तीचा मनुष्य, त्याचं चित्त भ्रमित झालेलं, अविवेकानी अविवेकाचं जणू माया जाळ त्याच्या चित्तावर पसरलेलं, अविवेकी माणूस हमखास चुकतो. अविवेकी माणूस निर्णय करू शकत नसल्यामुळं आणि निर्णय करण्याच्या देह मन बुद्धीच्या ज्या नळ्यांमधून निर्णय व्हायचा त्या ठिकाणी मोह जडून राहिल्यामुळं तो नेहमी स्वार्थाचाच निर्णय करतो. तो परार्थाचा निर्णय करणं शक्य नाही. तो स्वतःच्या हिताचा निर्णय करतो, दुसऱ्याच्या हिताचा निर्णय करणं शक्य नाही. प्रसक्ता हा कामभोगेशु पतंती नरकेशु चौ, मोह अविवेकाचं आवरण आणि तो मोह देखील जसं माझंच अभिजात कुळ आहे, माझीच सत्ता आहे, मीच बलवान आहे असावं, इतक्या शत्रूंना मी मारलं, अजून भविष्यात इतक्यांना मारायचं राहिलेलं आहे, अशा प्रकारची चित्तदशा, यामुळे त्याचं असं घडतं की तो कामामधून बाहेरच येत नाही, तो प्रसक्त होतो म्हणजे आसक्त होतो कामभोगांमध्ये. इच्छापूर्ती हेच त्याच्या जीवनाचं कर्तव्य राहतं आणि या इच्छांना अंत नसतो. असं असल्यामुळं एका पाठोपाठ एक इच्छा निर्माण होणं आणि त्या पूर्ण करण्याच्या मागं लागणं आणि त्याही जगताच्या अनहिताच्या इच्छा, स्वतःच्या विषयभोगाच्या इच्छा अशा त्याच्या ठिकाणी असतात. तो विषयभोगामध्ये आसक्त असतो आणि अतिशय अशुभ अशा नरकाला तो जाऊन पोचतो. त्याला गती अशुभाची मिळते, शुभाची नव्हे. एक शुभ आहे आणि एक अशुभ आहे. अशुभ आहे तिथं संताप आहे, कटकट आहे, उद्विग्नता आहे, समाधान अजिबात नाही, असमाधान आहे, अशांती आहे, संशय आहे, दुराग्रह आहे. जीवनामध्ये अशुभ प्राप्त होणं हे खरं म्हणजे त्यालाही नको असतं, पण त्याच्या वाट्याला तेच पुजलेलं असतं. तो ज्या रस्त्यावरून चाललेला आहे त्या रस्त्यावरून दुसरं ठिकाण येणं शक्य नसतं. असं असल्यामुळं तो नरकामध्ये जातो. नरकामध्ये जातो याचा अर्थ मेल्यानंतर नरकामध्ये जातो असं न घेता आहे तिथंच तो अस्वस्थ असतो. बघा ना, जो अस्वस्थ असतो त्याला सतत स्वतःला सिद्ध करण्याची आवश्यकता वाटते. तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये कदाचित असे लोक पाहिले असतील जे महत्वाकांक्षेनी ग्रस्त आहेत. असे लोक स्वतःला सिद्ध करण्यासाठी सारखी धडपड करतात. त्यांना सतत शिक्कामोर्तब हवा असतो आणि त्यासाठी ते प्रयत्न करत असतात. त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ते स्पर्धा करत असतात नकळत. आणि अशामुळं ते ऑफिसमध्ये आपोआप इतर लोकांपासून वेगळे पडतात. स्पर्धक कोणालाच नको असतो. फार तर मित्र हवा असतो पण स्पर्धक नको असतो. कोणालाही कोणी स्पर्धक आहे असं लक्षात आलं तर तो त्याला बरा सुखाने जगू देईल. नरक म्हणजे तरी काय? जिथं आहे तिथं असुख हा त्याचा नरक असतो. घरात देखील तो असुखी असतो, त्याचा विश्वास नसतो, त्याचा पत्नीवर विश्वास नसतो, मुलांवर विश्वास नसतो, व्यवहारावर विश्वास नसतो, आपल्यासारखंच जगत पाहायची सवय झाल्यामुळं जगतामध्ये सज्जन आहेत, चांगले आहेत हेच त्याला मान्य नसतं. जसं गोष्ट महाभारतातली युधिष्ठिराला सांगितलं की एक चांगला माणूस हस्तिनापुरातून शोधून घेऊन ये, तर त्याला एकही चांगला माणूस मिळाला नाही. आणि तेच काम युधिष्ठिराला सांगितलं तर युधिष्ठिर जो प्रथम भेटला त्याला घेऊन आला चांगला माणूस म्हणून. मतितार्थाने पहा, आर्ग्युमेंट करता पाहू नका. कोणी असं म्हणेल की जो दिसला तो चांगला म्हणून आणला याला काय अर्थ आहे, अशा करता ही गोष्ट नाही सांगितली जाते. त्याच्या दृष्टीसारखी त्याला सृष्टी होती याकरता ही गोष्ट सांगितली जाते. आणि युधिष्ठिराला देखील जबरदस्त प्रतिसाद हस्तिनापुरात होता. युधिष्ठिर जेव्हा युवराज होता, धृतराष्ट्राने नाईलाजाने युधिष्ठिराला युवराज म्हणून घोषित केला, तेव्हा त्याच्यावर जो दबाव आलेला होता महाभारतामध्ये वर्णन आहे. विदुरांचं म्हणणं असं होतं की हा गुणी आहे. बाकीच्या अमात्यांचं म्हणणं होतं की हा गुणी आहे आणि हा योग्य आहे. भीष्माचार्यांचं तसंच म्हणणं होतं. तो वारंवार तपासत होता की माझा दुर्योधन कसा वाटतो ते पहा. प्रजेचा कानोसा घेण्यासाठी म्हणून गुप्तहेरांना सांगितलं. सगळीकडून एकमुखाने आलं की युधिष्ठिर पसंत आहे. राजा देखील पसंतीचा असला पाहिजे. युधिष्ठिराला सगळे लोक चांगले दिसत होते, तसंच सगळ्यांना युधिष्ठिर चांगला दिसत होता. आपण आहोत तिथं नरक हा स्पर्धेमुळे होतो, हा अविश्वासामुळे होतो, हा टोचून बोलण्यामुळे होतो, हा कधी कधी अनिर्णयामुळे होतो. महत्वाच्या गोष्टीमध्ये निर्णयच न घेणं, अनेक कारण आहेत. पण हे लोक जिथं आहेत तिथं खरोखरच नरक भोगतात, नरक दुःख भोगतात हे तितकंच खरं आहे. स्वतः विषयीचा त्याचा भ्रम आणि सर्वांविषयीचा त्याचा भ्रम. स्वतः विषयीचा त्याचा भ्रम आपण श्रेष्ठ आहोत, आणि सर्वांविषयीचा त्याचा भ्रम म्हणजे सर्व आपले दास होण्याच्याच योग्यतेचे आहेत असा असतो. आणि अशी महत्वाकांक्षी प्रवृत्ती जिथं असते ती व्यक्ती मागं पडल्याखेरीज राहत नाही हे तितकंच खरं आहे. श्रेष्ठता गंड हा समाजाला चालत नाही. आणि आसुरी प्रवृत्ती, आसुरी अंगानी व्यक्त होणाऱ्या श्रेष्ठतेचा गंड तर समाजाला मुळीच चालत नाही. असं असल्यामुळं यांच्या वाट्याला दुःखाशिवाय दुसरं काहीही येत नाही. ज्वराचे नि आटोपे, रोगी भलतैसे जलपे, चावळती संकल्पे जाणते तैसे. ज्वरामुळे भ्रांत झालेला, कधी कधी म्हणतात ना ताप डोक्यात चढला त्याच्या, इतका ताप वाढला तेव्हा तो ताप मेंदूची जी क्षमता असते सुसंगत बोलण्याची ती घालवतो, तो बरळायला सुरुवात करतो. ज्वराचे नि आटोपे रोगी भलतैसे जलते, काहीही बडबड करायला त्याला भास व्हायला सुरुवात होते. चावळती संकल्पे जाणते तैसे, तशा प्रकारे हे आसुरी प्रवृत्तीचे लोक संकल्प चावळत असतात, संकल्प जागे ठेवत असतात. अज्ञान आतुले धुळी म्हणून आशा वाहुटळी, भोविंडी जती अंतराळी मनोरथांच्या. अज्ञानरूपी धुळीमध्ये सापडलेली आशा वाहुटळीमध्ये जशी धूळ उंच उडते तशी ही आशा भोविंडी जती अंतराळी मनोरथांच्या, अनेक मनोरथ घेऊन ही आशा पार अंतराळामध्ये जाऊन पोचते. आपण एक 2-4 मिनिटं थांबू. शांत बसू. हरी 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 स्वामी जी स्वामी जी। अनियम आषाढ़ मेघ का समुद्रोर्मी अभंग, तैसे कामिती अनेक अखंड काम। आषाढ़ामध्ये जसे अगणित मेघ येतात ते संपतच नाहीत। कधी कधी असं वाटतं की सूर्यदर्शन आता होणारच नाही की काय, असे चार चार आठ आठ दिवस सूर्य देखील दिसत नाही असे कुठून येतात कोण जाणे। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अनियम आषाढ़ मेघ का समुद्रोर्मी अभंग, किंवा समुद्राचा एकावर एक सतत सरसावून पुढे येणाऱ्या लाटा, तैसे कामिती अनेक अखंड काम, तशा प्रकारे अखंड अनेक प्रकारच्या कामना ते मनात आणत असतात। काही कामना आहेत त्यांचा बाहेरून वर्षा होत असतो, जसा आषाढ मेघांचा। खरं म्हणजे आपण बाहेर रस्त्यावर गेलं की सर्व बाजूनी काम आणि कामनांचा माराच आपल्यावर होत असतो, तुम्ही स्वतःला वाचवणं मुश्किलच असतं। आपुर्य मानम अचल प्रतिष्ठम समुद्र मापा प्रविशंती यद्वत तद्वत कामाहा अयम प्रविशंती सर्वे। बाहेरून आत काम आणि कामना सतत प्रवेश करत असतात। स शांती मापनोती न काम कामी, जशा नद आणि नद्या भरभरून महानदी गंगेसारख्या कितीतरी नद्या सर्व भूप्रदेशातून भरभरून समुद्रामध्ये जात असताना, जसा समुद्र आपली मर्यादा यत्किंचितही ओलांडत नाही राखून ठेवतो, तद्वत काम हा अयम प्रविशंती सर्वे, त्याप्रमाणेच सर्व बाजूनी काम प्रवेश करत असताना, जसं आषाढ मेघ हा बाहेरून होणारा वर्षाव आहे, तुम्ही काही चुकू शकत नाही। इथून सहज जाता जाता तुमचं टॉकीजच्या पोस्टरकडे लक्ष जाईल, तिथून जाताना जाहिरातीकडे लक्ष जाईल, रस्त्यावरून चालणाऱ्या जाणाऱ्या येणाऱ्या लोकांकडे लक्ष जाईल। हे लक्ष नुसतं जात नाही, त्यामुळे तुमच्या मनामध्ये कोणत्या ना कोणत्या कामना निर्माण होतात। एखादी उत्तम गाडी जर तुम्ही पाहिली तर तशा प्रकारची ज्याच्या ठिकाणी कामना आहे त्याच्या मनामध्ये लगेच येतं की अशी गाडी कधी घेईन कोण जाणे, फिरेन तर अशा गाडीतून, असं लगेच त्याला वाटायला सुरुवात होते। डोळ्याचे विषय, कानाचे विषय, खाद्यपदार्थांचे विषय, सगळीकडून विषयांचा मारा होत असतो। जणू विषयांच्या बाजारात तुम्ही बसलेला आहात आणि सर्व बाजूनी विषय तुमच्यावर येऊन धडकत आहेत। जसे अनियम आषाढ मेघ असावेत तसे का समुद्रोर्मी अभंग। ज्ञानेश्वर महाराज हे एक उदाहरण, किंवा समुद्राच्याच पोटातून जशा लाटा निर्माण होतात तसं तुमच्या अंतरातूनच कामना निर्माण होतात। हे हवं आहे, ते हवं आहे, हे झाल्याशिवाय शांती नाही। त्या डायोजिनीसची गोष्ट आहे की नाही, तो गेला सिकंदर बादशहा डायोजिनीसच्या आश्रमात गेला आणि तिथलं वातावरण पाहून इतका भारावून गेला, तो असं म्हणायला लागला की मला असं वाटतं की इथं जी शांती आहे फारच अद्भुत, मला असं वाटतं की तुमच्या चरणांशी येऊन बसावं आणि ही शांती प्राप्त करावी। डायोजिनीस म्हणाला, मग बस, तो म्हणाला की मी दिग्विजयाकरता चाललोय, तेवढं झालं की तुमच्याच चरणांपाशी येतोय. आणि आपले हे दिग्विजय कधीही संपत नाहीत. सिकंदराचे संपले नाहीत, आपले तरी कुठं संपतात. आपल्या दिग्विजयामध्ये आपल्या गोष्टी असतात, त्याच्यामध्ये आपला संसार तडीला नेणं, मग पुढे जाऊन आपल्या नातवंडांचा संसार तडीला नेणं, आपल्या मुलांकरता उत्तम व्यवस्था करून ठेवणं, मग हे वाढतच जातं. आतून सतत उठणाऱ्या उर्मी विषयांच्या संदर्भातल्या, आणि विषयांच्या संदर्भातल्या म्हणजे कामाच्या आणि कामनांच्या, आणि कोणत्याही वयाचे पुरुष स्त्रिया या कामाच्या गोष्टी चवीने बोलतात, कामनांच्या गोष्टीही चवीने बोलतात. कुठेही लग्न समारंभात जा, साड्या दागिने कोणी यशस्वी माणसं जमलेली बघा, माझा मुलगा कसा वेल सेटल्ड आहे, असं प्रत्येक जण सांगत असतो आणि खरं असतं ते. आतून जणू लाटा उसळून येत असतात. म्हणून बाहेरून तुमच्यावर वर्षाव होणाऱ्या कामना काम आणि तुमच्या आत देखील तेच असल्यामुळं आतून देखील त्याला मिळणारा प्रतिसाद, आतून देखील तुमचे अनेक संकल्प, त्याच्यासाठी कशाचाच विचार नाही. वयाचा विचार नाही, शरीराच्या शक्तीचा विचार नाही, मग पै कामनाची तया जीवी झाल्या वेलरिया, ओरपिली कातिया कमळे जैसी. मग या कामना किंवा हे मनोरथच जीवी झाल्या वेलरिया त्याच्या जीवामध्ये इतक्या पक्क्या होऊन जातात, जणू त्या वेलीच्या जाळ्या निर्माण होतात. वरपिली काटिया कमळे जैसी, आणि कमळ घेता घेता जसे काटे खायला लागतात आणि काट्यांनी तोंड जणू रक्त बंबाळ व्हावं फाटावं, तशी दमछाकीची परिस्थिती निर्माण होते. का पाषाणाची या माथा हंडी फुटली पारथा, जीवी तैसे सर्वथा कुटके झाले. दगडावर जशी हंडी फुटावी, खापराचे तुकडे तुकडे सगळीकडे पसरून जावेत, ज्ञानेश्वर महाराज सगळ्या प्रकारे बोलू शकतात. जीवी तैसे सर्वथा कुटके झाले, तसं जीवनाचे जणू तुकडे तुकडे होऊन गेले. तेव्हा चढतीय रजनी तमाची होय पुरवणी, तैसा मोह अंतकरणी वाढोची लागे. जशी जशी रात्र वर जाते तसा तसा अंधकार अजून गहन निबिड होत चालतो. तशा प्रकारे अंतकरणामध्ये मोह फार वर्धिष्णू व्हायला सुरुवात होते आणि वाढे जवजव मोहो तव तव विषयी रोहो. आणि जोपर्यंत जसा जसा मोह वर्धिष्णू होतो तसा तसा विषयाच्या ठिकाणी देखील एक प्रकारे ऋतून बसल्यासारखा पक्का विषयाच्या ठिकाणी होऊन जातो. विषयाची वृद्धी होऊन विषय तेथ ठावो पातकासी, आणि असे अशा प्रकारचे विषय आतकाला कारण ठरलेले मागच्या तीनही श्लोकांचा रेफरन्स संदर्भ अर्थात आहेच. आपे आपुलेनी थावे जव करीती मेळावे तव जिताची आघवे येती नरका. आणि जेव्हा अशा प्रकारची सर्व पाप त्यांचा मेळावा येऊन बसतो साठतो तेव्हा तो जिताची नरका येऊन पोचतो. म्हणून का सुबती जे कुमनोरथा पाळीती ते असुर येती वस्ती तया ठाया. म्हणून हे उत्तम बुद्धी असलेल्या अर्जुना जे कुमनोरथांचं पालन करतात ते असुर येती वस्ती तया ठाया. ते असुरी संपत्तीचे लोक या नरकाच्या ठिकाणी येऊन थांबतात. तेथ आसी पत्र तरुवर खदिरांगाराचे डोंगर तातला तेली सागर उतताती. जणू अणुकुचीदार पानांचे वृक्ष टोचणारे खदिरांगाराचे डोंगर निखाऱ्यांचे डोंगरचे डोंगर तापलेल्या तेलामध्ये तातला तेली सागर सागर आहे पण तेलाचा सागर आहे आणि चांगल्याच तापलेल्या तेलाचा असा सागर आहे. तो उसळतो आहे. अशा व्यक्तीच्या पदरी येणारे अपमान अवहेलना समाजाकडून ते नको असण्याचा त्यांना मिळणारा सिग्नल ही जणू अणुकुचीदार वस्त्राची पानं आहेत. त्यांना त्यांची योग्य जागा समाजामध्ये मिळते. त्यांच्या कुटुंबामध्ये देखील मिळते. कधी कधी असं होतं की कुटुंबामध्ये कोणीही यांच्याशी बोलत देखील नाही संभाषण देखील नाही. यांनी धावून धावून ज्यांच्या करता म्हणून केलेलं आहे त्यांना मुलं विचारतात की तुमचं सगळं जीवन चुकलं म्हणतात. पत्नी म्हणते की काय याची बुद्धी हा असा कसा. खदिरांगाराचे डोंगर आणि निखाऱ्यांचे डोंगरच्या डोंगर अनेक सांसारिक दुःख स्वतःचा दांभिकपणा सांभाळणं ही देखील मोठी कसरत असते. तातला तेली सागर उतताती. तापल्या तेलाचा सागर उसळतो जेथे यातनांची श्रेणी हे नित्य नवी यम जाचणी. अनेक प्रकारच्या यातना आणि त्या श्रेणी असलेल्या यातना ही जणू नित्य नवीन असणारी यम जाचणी. यमाचा जाच पडती तिये दारुणी नरक लोकी. अशा लोकांचे फार प्रश्न असतात. यांना मित्र नसतो. बाहेर कोणी यांना विचारत नाही. प्रेमानी बोलणारं कोणी यांच्याशी नसतं. सुखानी झोप यांना लागत नाही. ऐसे नरकाची शेले भागी जे जे जन्मले तेही देखो भुलले यजती यागी. अशा शेलक्या नरकाच्या आश्रयाला जे गेले आणि तिथंच राहिले खरं म्हणजे नरकाचं जीवन जगताहेत. तेही देखो भुलले यजिती यागी, तेही याग वगैरे करावा अशा इच्छेने भुलून देखील जातात। यज्ञ याग क्रिया या गोष्टी आपल्या जीवनामध्ये असाव्यात असं त्यांना वाटतं। पुढच्या श्लोकाची प्रस्तावना आहे, एरवी यागादिक क्रिया आहानतेची धनंजया, यांच्या दृष्टीने त्या क्रियांचे पोकळ आहे, झूठ व्यर्थ असं खरं म्हणजे त्यांचं प्राथमिक मत। पण आता तशी प्रतिष्ठा समाजामध्ये मिळाल्यानंतर आता त्याही अंगानी आपल्याला प्रतिष्ठा मिळावी अशी इच्छा ते धरतात, म्हणून यज्ञ याग दान वगैरे आपण करावं असं त्यांना वाटायला सुरुवात होते। परी विफळती आचरोनिया नाटकी जैसी, पण या सगळ्या क्रिया फलहीन होऊन जातात त्यांच्या करता। अशा लोकांनी कौतुकानी म्हणजेच अहंताजन्यतेनी जे जे करू त्या त्या सगळ्याचा त्यांना पश्चाताप होतो। एक पूजा घातली तरी पश्चाताप होतो, कारण ते कोणकोण आले प्रसादाला आणि कोणकोण आले नाहीत याचा हिशोब मांडायला सुरुवात करतात, आणि जे आले त्याच्यापेक्षा जे आले नाहीत त्यांचं जास्त दुःख होतं। कोणतंही कार्य आरंभिलं यांनी की त्याच्यात कटकटी उद्भवतात, त्या निष्फळ होऊन जातात। परी विफळती आचरोनिया नाटकी जैसी वल्लभाचिया उजरिया आपणया प्रती कुस्त्रिया जोडोनी तोषिती जैसिया आहेवपणे, फारच कठोर बोललेत। पतीच्या आश्रयाने कुस्त्रिया ज्यांनी जोडल्या आणि त्या कुस्त्रियांनी करायचं ते काम केलं, तरी देखील सौभाग्य आहे व आपण सौभाग्यवती आहोत असं समजून त्यांनी धन्यता मानावी। वल्लभाचिया उजरिया आपण या प्रती कुस्त्रिया जोडोनी तोषिती जैसिया आहेवपणे, तैसे आपण या आपण मानिता महंतपण फुगती असाधारण गर्वे तेणे। पुढच्या अध्यायाची प्रस्तावना होती त्यामुळे पुढच्या श्लोकाची प्रस्तावना होती त्यामुळे पुढचा श्लोक जैसे म्हणून तैसे काय तो वाचला। तसे आपल्या स्वतःला आपण महंत आहोत असं समजतात आणि असं समजून फुगती असाधारण गर्वे तेणे, खरं म्हणजे यांनी काय केलेलं असतं तर आपल्या पतीच्या जोडीला अजून कुस्त्री आणून दिलेल्या असतात आणि त्यांना आणणारी मी म्हणूनच ही टेंबाज अशी मिरवते, मी केवढी मोठी। तसं स्वतःपाशी काहीही नसताना आपण महंत आहोत अशा असाधारण गर्वांनी हे फुगून जातात। हा श्लोक आहे आत्मसंभाविताः स्तब्धा धनमानमदान्विताः यजन्ते नाम यज्ञैस्ते दंभेन अविधिपूर्वकम्। पुढच्या वेळेला बघू। हरिओम तत्सत्। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत। ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गुरुधक्कस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरी 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 ज्ञानोपा माउली प्रभु स्वामी जी। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल। श्री ज्ञान देव तुकाराम। श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।